श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 18। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। जय सद्गुरो परम नित्या। जय सद्गुरो ब्रह्म सत्या। अनुभविदा विसि जगन्मिथ्या माया नियन्त्या। जय जया जय जया जी अनाद्यनन्ता। जय जया जी द्वन्द्वातीता। जय जया जी विकार रहिता निज रूप बोधिता। तू एक सागरी रिघाली करु आंघोळी। पर तेल काय सैंधवाची पुतळी। ये तो न घडे कदा काळी। तुझ जवळी ही तैसे वेद श्रुती ही जयाविषी। विवाद करीती अहर्निशी। ते अलक्ष्य तू बोटाने दाविशी। अप्रयासे भक्तांसी आलाच दैवाचा योग जर का। पडला पुरे का तुझा गर का। मग हा आपुला वाहा पर का। नाही या कुतर स्थानतई। गताध्यायी कथा पावन ब्रह्मगुंडाळ्याचे आविष्करण। ब्रह्मार्थियाचे लोभावरण। प्रतिबंध कारण वर्णिले। आता मदनुग्रह कथा श्रवण कीजे आदरे श्रोता। अनुभवा येईल तुमची आचित्ता। मार्गदर्शकता बाबांची ही ही आहे गोड वार्ता। ती मी कथितो यथार्थता। श्रोता आपुला लिया स्वार्था। स्वस्थ चित्ता परिसावी असता श्रवणार्थी सादर। वक्त्यास उल्हास आणि आदर। हृदया कुठे प्रेम पाझर। आनंद निर्भर उभयता। न करिता बुद्धि भेद तिळभर। जैसा जयाचा अधिकार तैसाच तयास मार्ग साचार। उपदेश पुरस्सर दाविती। ऐसे किती कांसे मते गुरु ने जे कथिले जाते। कथिता नये ते इतराते। विफल होते गुरुवाणी। हे तो केवळ काल्पनिक। नसते स्तोम निरर्थक। प्रत्यक्ष काय स्वप्नोक्त ही देख। कथिती सद्बोधक सकळाते। मानाल जरी हे अप्रमाण। बुध कौशिक ऋषी प्रमाण। राम रक्षा दीक्षेचे स्वप्न केले कथनस। ते काय ठेवावे कोंबून यथेच्छ सेवून सेववावे लेकराची धरुनी हनुवटी मायतयाच्या आरोग्यासाठी मायाळूपणे पाजी गुटी तीच हातवटी बाबांची मार्गतयांचा भक्तांचा हेतु पुरवित सावचित्त ते ऐका धन्य धन्य सद्गुरु संगती कोणावर्णवे तियेची महती आठविता एक एक तयांच्या उक्ती निज स्फूर्ती उत्तम बळे प्रेमे करिता संपादन इतर साधन ते पोल विक्षेप आणि आवरण तेणे हा भव मार्ग संकीर्ण गुरुवाक्य दीप किरण निर्विघ्न मार्गदर्शक गुरु प्रत्यक्ष ईश्वर ब्रह्मा विष्णु महेश्वर गुरुची वस्तुतः परमेश्वर ब्रह्म परात्पर गुरुराय गुरुजननी गुरु पिता गुरु त्राता देव कोपता गुरु कोपता कोणी न त्राता सदा सर्वदा धर्माधर्म विरक्तीचा वेदश्रुतीचा प्रवक्ता उघडून बुद्धीचे डोळे संतदाविती निज रूप सोहळे पुरविती भक्तीचे डोहळे अति कोवळे कारुणिक तेणे निद्रेतही ज्ञानची चावळे विवेक वैराग्य फळ जावळे कृपा बळे हातीये जाहलिया सत् समागम संत सेवा संत प्रेम स्वये भक्त काम कल्पद्रुम सर्व श्रम वंदावे संतांचे चरण पाप क्षालन होईल लॉर्ड रे जैला खाधिपती क्रॉफर्ड शाही घातली पालती तत्कालीन एक प्रसिद्ध कीर्ती लागले भक्ती सबाबांच्या हा संसार खोटा व्यापार धंद्यात आला तोटा मनास कंटाळा वीट मोठा घेतला लोटा निघाले चित्त झाले अति अस्थिर वाटे प्रवास करा की तयासी प्रार्थना दया घना त्या संता क्षणिक संत संगति लाधते चंचल मन निश्चल होते तत्काल हरी चरणी जड़ते मगव घड़ते परताया देशो देशी से लोक जाती साई पदर जी लोड़ती महाराजांचा आज्ञे तवर्तती अभिष्ट पावती सेवेने ऐसी तयांची प्रसिद्ध कीर्ति आबाल वृद्ध सर्व जानती तयासी येता काकुळती दुःख निवृत्ती लाधाल शिर्डी सांप्रत पवित्र स्थान यात्रा वाहे रात्रंदिन तुम्ही ही पहा अनुभव घेऊन संत दर्शन हितकारी अवर्षणे उद्विग्न अकिंचन अवचित वर्षे विपुल घन होता भुकेने व्याकुळ प्राण पंच पक्वान्न वाढिले तैसी स्नेहाने कथिली वार्ता मानवली ती तया भक्ता अनुभव घ्यावा आले चित्ता धरिला रस्ता शिर्डीचा आले गावी घेतले दर्शन पायी घातले लोटांगण तत्काळ निवाले नयन समाधान जाहले जे पूर्ण ब्रह्म सनातन स्वयं ज्योती निरंजन पाहुनी ऐसे साईचे ध्यान सुप्रसन्न वाटले पूर्वार्जित सभाग्यता तेणची हे पाय आले हाता चित्तास लाधली शांतता निश्चिंतता दर्शने उपनाम जयाचे साठे अंतरी निश्चयाचे मोठे गुरुचरित पारायण नेते नेम निष्ठे आरंभिले सप्ताह पूर्ण होता निशी बाबा देती दृष्टांत त्यासी निज करी घेऊनी त्या पोचीसी अर्थ साठ्यांसी समजावित स्वये स्थित निजासनी समोर साठ्या सबई सबुनी गुरुचरित्राची पोथी घेऊनी निरूपणी तत्पर बाबा ग्रंथावर्तन करिती पुराणिक से कथा निरूपिती साठ श्रोते पणे स्वस्थ चित्ती सादर ऐकती गुरु कथा एकाय ऐसे उफराटे विचारात पडले साठे वाटले तयास आश्चर्य मोठे कंठ दाटे प्रेमाने अज्ञान तम उशीसी ठेवूनियामाने पाशी घोरत पडले जे वासना खुशीसी त्या जागविसी दयाळा पहाईसी आही समयासी थापतो निया आपणासी गुरुचरित्र पियुषासी पाजिलेसी कृपा
दक्ष
गजा आता से आता रुपये मज करिता श्यामा कडे झाली आवरी ऐसी आज्ञा बैसावया पुढे कोणाची प्राज्ञा बैसता ती होईल अवज्ञा घेऊनी अनुज्ञा कुठलो मग मी तात्काळ गमन केले श्यामरावही बाहेर आले होते नुकतेच स्नान केले नेसत ठेले धोतर नुकतेच झाले होते स्नान दूत वस्त्र परिधान करून होते घालीत धोतराची चूण मुखे गुण गुण नामाची म्हणती काय मतेच कोठे मशिदी तुनी आलात वाटे चर्येवरी का चंचलता उमटे ऐसे कटे का आज या बैसा मी आताच नालो हा पहा धोतर चुनीत आलो जातो देवावर पाणी घालो समज परतलो ऐसाची आपण करिता तांबूल भक्षण तो मी सारी तो पूजा विधान करू मग वार्ता सावधान समाधान पूर्वक माधवराव घरात जाती मग तेथेच खिडकी वरती होती नाथ भागवताची पोथी सहज हाती घेतली यदृच्छेने ग्रंथ उघडला अकल्पित जेथे आरंभ केला प्रात काळी जो अपूर्ण टाकिला वाचावया आला तोच भाग अति आश्चर्य मना वाटले प्रात काळी वाचन जे हेळसिले बाबांनी ते संपूर्ण करविले वरी लाविले नियमन नियमन न होता संपूर्ण निश्चिंत परिशीलन अपुरे टाकूनी नियमितोपासन स्थानापासून चळू नये आता थोडीसी उपकथा ओघास आली नये टाकिता श्रोता परिसावी सादरता या नाथ भागवता संबंधे ते हे नाथ भागवत गुरु भक्ती रसे परिप्लुत साई कृपा पात्र भूत नित्य दीक्षित वाचिती जगदुद्धाराची या कारणे ब्रह्म्याठाई जे नारायण पेरिले ते मग नारद क्षेत्री त्याने बीज आणिले कण सासी जया क्षेत्राची दशलक्षणी केली संवगणी बादरायणी शुके परीक्षितीच्या खळ्यात मळणी केली निवडणी स्वामी श्रीधरे मारले हडप स्वामी जनार्दने केले माप रसभरित पक्वाने उमाप नाथ प्रताप भोजन स्कंद एकादश त्यातील जाण भक्ती प्रेम सुखाची खाण ते हे 32 खणी वृंदावन नित्य वाचन दीक्षिता सतयाचे करीती निरूपण रात्र वाचिती भावार्थ रामायण आही ग्रंथ गुरुवाज्ञा म्हणून जाहला प्रमाण दीक्षिता भक्ती सुखामृताचे सार ज्ञानेश्वरीचा द्वितीयावतार तो हा नाथांचा मूर्त उपकार महाराष्ट्रावर उदंड करोनिया प्रात स्नान नित्य नेम साई पूजन अन्य देव देवतार्चन नैवेद्य निरांजन पुरकता मग श्रोता समवेत सविस्तर पय प्रसाद अल्पाहार सारोनी नित्य क्रमानुसार पोथी सादर वाचिती जया गोडिये सहस्र पारायणे भगवत परायण तुकारामाने केली भंडाऱ्यावर एकांतपणे ते गोडी कवणे वर्णावी हा महाप्रासादिक दिव्य ग्रंथ दीक्षित शिष्य निष्ठावंत म्हणून जीवांच्या उद्धारार्थ साई समर्थ आज्ञापिती जाणे न लगे भगवंत प्रकटे उद्धव गीती श्रद्धायुक्त जे पारायण करीती भगवत प्राप्ती रोकडी भारती संवाद कृष्णार्जुनांचा त्याहुनी सरस हा कृष्णोद्धवांचा तो या भागवती उपदेश साचा प्रेमळ वाचा नाथांची असो ऐसा हा प्रासादिक ग्रंथ ज्ञानदेव भावार्थ दीपिका समवेत समर्थ कृपाळ साईनाथ वाचवीत नित्य शिर्डीत सखाराम हरी जोग तया सहा बाबांचा नियोग साठ्यांचे वाडियात हा योग भक्ता उपयोग हा मोठा प्रत्यही या ग्रंथाचे श्रवण बाबा कित्येक भक्ताला गुण श्रवण करविती कळवळून भक्त कल्याण वांचेने अगाध बाबांचे अनुग्रह कुसरी भक्ता उपदेशिती परोपरी भक्त जवळी वादेशांतरी बाबांतरी सन्निधची आपण जरी मशिदी बसती कोणाही काही कार्य नेमिती तयासी देऊनी निज शक्ती करवूनी घेती ते कार्य बापू साहेब जोगान प्रत वाड्यात पोती वाचाया सांगत ते ती वाचित नित्य नेमस्त श्रोतेही जोगही दुपारा भोजनांती नित्य जाऊनी बाबां प्रती चरण वंदूनी घेऊनी विभूती आज्ञापन घेती पोथीचे कधी वाचित ज्ञानेश्वरी कधी ते नाथ भागवतावरी पारायण मांडीत आनंद निर्भरी व्याख्यान करीत अर्थाचे ऐसी अनुज्ञा झाली या पाठी भक्त जे येती बाबांचे ಸಹಿ ಸಾಂಗತ ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಗೋಷ್ಠಿ ಶ್ರೋತಾಜು ಸಾಟವಿ ನಿಜ ಕರ್ಣ ಸಂಪುಟಿ ತೋಚ ಬಾಬಾ ಮಣತಿ ಜಾಹುಟಿ ತ್ಯಾ ಪೋಥಿ ಸಾಠಿ ಮಾಡ್ಯಾತ ಶ್ರೋತಾ ಭಾವಾರ್ಥಿ ಪೋಥಿ ಸಜಾತಾ ನಿಘಾವಿ ಪೋಥಿ ತಹಿ ಐಸಿ ಚ ಕಥಾ ಕಿಜಿ ಪೂರ್ವೀಲ ಕಥೆ ಚಿ ದೃಢತಾ ಅರ್ಥಾವ ಬೋಧಕತಾ ಪೂರ್ಣ ಕರಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಾಂಚಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ ಅಥವಾ ಏಕನಾಥಾಂಚಿ ವೈಖರಿ ಬಾಬಾಂಚ ಕಥೆಸಾಚ ಅನುವಾದ ಕರಿ ಶ್ರೋತಯಾ ನವಲ ಪರಿಹಿ ಮೂರ್ತಿ ಏಕಾದ್ಯಾ ಪೋಥೀಚ ವಿವಕ್ಷಿತ ಭಾಗ ವಾಚಾವಾಯೀ ಸಾ ನಸತಾಹಿ ನಿಯೋಗ ಪೂರ್ವ ನಿವೇದಿತ ಗೋಷ್ಠೀಚಾ ಸುಯೋಗ ಪೋಥಿತ ಜೋಗ ವಾಚೀತ ಭಗವದ್ಗೀತಾ ಭಾಗವತ ಮುಖ್ಯತೇಚ ದೋನ ಗ್ರಂಥ ಭಾಗವತ ಧರ್ಮಾಚೆ ಸಾರಭೂತ ಜೋಗ ಹೇ ನಿತ್ಯ ವಾಚೀತ ಗೀತಾ ಜ್ಞಾನೇಶ್ವರೀ ಟೀಕಾ ಜಯಾನಾವ ಭಾವಾರ್ಥ ದೀಪಿಕಾ ಭಾಗವತ ಏಕಾದಶ ಸ್ಕಂಧನಿಕಾ ಪರಮಾರ್ಥ ಭೂಮಿಕಾ ನಾಥಾಂಚಿ ಅಸೋಯಾ ನಿತ್ಯ ಕ್ರಮಾನುಸಾರ ಭಾಗವತ ವಚನಚಾ ಪ್ರಚಾರ ಮೀಹಿತೆ ವಾಚಿ ನಿರಂತರ ಪಡಲೆ ಅಂತರ ತೇದಿನಿ ಕಥಾ ಏಕ ಅರ್ಧಿ ವಾಚಿಲಿ ಮಂಡಳಿ ಮಸೀದಿ ಜಾವಯ ನಿಘಾಲಿ ವಾಚತ ವಾಚತ ಪೋಥಿ ಠೇವಿಲಿ ಧಾವ ಮಾರಿಲಿ ಭಾಗವತ ಸೋಡೂನಿ ಇತರ ಕಷ್ಟಿ ನಾಹಿಚ ತುಷ್ಟಿ ತಯಾನಾ ಯೇ ಸಾರಿತಿ ನೇಟೆ ಪಾಟೆ ರಹಿಲೆ ಭಾಗವತ ವಾಚವಿಲೆ ವಾಟೆ ಐಸೆ ಹೇ ಬಾಬಾಂಚೆ ಕೌತುಕ ಮೋಟೆ ಪ್ರೇಮ ಲೋಟೆ ಆಟವಿತಾ ಅಸೋಭಾ ಕಥಾ ಹೀ ಯೇಥೆ ಸರಳಿ ಮಾಧವ ರಾವಾಂಚಿ ಪೂಜಾ ಅಟಪಲಿ ಸ್ವಾರಿ ಆಲಿ ಬಾಹೇರ ಅಹೋ ಬಾಬಾಂಸ ನಿರೋಪಾಹೆ ತುಚ್ ಮೀ ಘೇವುನಿ ಆಲೋಪಾಹೆ ಶ್ಯಾಮಾ ಪಾಸೂನ ಪಂಧರಾ ರೂಪಯೆ ದಕ್ಷಿಣಾಯೆ ಬೈಸಲೋ ಹೋತೊ ಸೇವಾ ಕರೀತ ಅಕಸ್ಮಾತ್ ತುಮಚೆ ಸ್ಮರಣ ಹೋತ ಊಠ ಶ್ಯಾಮಾ ಕಡೆ ಜಾಮಣತ ದಕ್ಷಿಣೇಸಿ ಪರತಯೆ ಬೈಸ ಮಣಾಲೆ ತಯಾಂಚೆ ಘರೀ ಬಿಳಭರತಯಾ ಸವೆ ವಾರ್ತಾ ಕರಿ ಬೋಲೂ ನ ಚಾಲೂ ನ ಪರಸ್ಪರೀ ಮಗಮಾಘಾರಿ ತೂಯೇ ಮಾಧವ ರಾವ ಜವ ಹೇ ಪರಿಸತ ಝಾಲೆ ಅತ್ಯಂತ ಆಶ್ಚರ್ಯ ಚಕಿತ ರೂಪಯಾ ಐವಜಿ ನಮಸ್ಕಾರ ಸಾಂಗತ ದಕ್ಷಿಣ ಮಣತ ಹಿ ಆಮುಚಿ ಬರೇ ಅಸೋ ಏಕ ಝಾಲೆ ಪಂಧ್ರಾ ನಮಸ್ಕಾರ ಪದರಿ ಬಾಂಧಲೆ ಪರಿವಾರ್ತಾ ಕರಾವಯಾಸಯಾ ಕೀ ವಹಿಲೆ ಮಣುನಿ ಮಟ್ಟನೆ ತಯಾಸ ಕಾಯ ಗೋಷ್ಠಿ ಸಾಂಗತಾ ಸಾಂಗಾ ಹೇಳಾ ಕಿ ಮಾಜಾ श्रवण पांगा बाबांची निर्मळ यशगंगा दुरित भंगा करू का मग माधव राव म्हणती बैसा या देवाचा खेळची ऐसा तुम्ही ही सर्व जाणत सा क्षणिक विसावा घ्या बसा हे घ्या पान हा घ्या कात चुना सुपारी आहे डब्यात हा मी आलो एका क्षणात टोपी डोक्यात घालूनी अगाध साई बाबांच्या लीला किती म्हणून मी सांगू तुम्हाला आपण काय थोड्या देखिल्या शिर्डीस आला पासोनी मी तो केवळ खेडवळ आपण शहर
Yes.
दर्शन प्रीति बाबांच्या खाशा बदेश मुखाची ही आई नाम ये से राधा बाई निष्ठा धरूनी साईचे पाई दर्शन घेई साईचे दर्शन
विचार ती देश मुखीण वया सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय।